जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। बोला भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। मागच्या वेळेला आपण भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर म्हणजे युद्धभूमीवर केलेला कर्तव्याचा उपदेश अर्जुनाच्या मोहनाशार्थ आणि आत्मज्ञानार्थ केलेला असा उपदेश पाहिला। या उपदेशाचा उपसंहार करून भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा एकदा विचारलं की माझं हे सांगणं तू एकाग्र चित्ताने ऐकलंस ना, तुझा अज्ञानजन्य मोह गेला ना। त्याच्यावर अर्जुनाने उत्तर दिलं की हे अच्युता, तुझ्या कृपेने माझा मोह नष्ट झाला, मला स्मृती आत्मस्मृती प्राप्त झाली, मी संदेहरहित झालो, आता तुझ्या सांगण्याप्रमाणे करेन। आणि यानंतर अर्जुन युद्धाला सिद्ध झाला, त्याने आपलं अजिंक्य असं गांडीव धनुष्य उचललं आणि त्याचा टणककार केला। हे पाहून पांडव पक्षातले सर्व रथी महारथी सैनिक अत्यंत हर्षोत्फुल्ल झाले। त्यांनी देखील सिंहनाद केला, शंख फुंकले आणि हे महायुद्ध सुरू झालं। हे युद्ध पाहण्यासाठी देव गंधर्व पितर सिद्ध चारण महर्षी सर्व इंद्राला पुढे करून आकाशात उपस्थित झाले, अशा प्रकारे महाभारतकारांनी वर्णन केलेलं आहे। अर्जुन युद्धाला सिद्ध झाला। प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी अजून एक घटना घडली। आपलं सैन्य सोडून कौरवांच्या आणि आपल्या सैन्याच्या मध्ये रथ उभा करून अर्जुन आणि श्री कृष्णांचा संवाद झाला आणि अर्जुन परत आपल्या बाजूला परत फिरला आणि आपल्या जागेवर युद्धाला सज्ज होऊन उभा राहिला. तोच धर्मराज युधिष्ठिरांनी आपली आयुध खाली ठेवली, छातीवरचं कवच चिलखत काढलं, शिरस्त्राण काढून ठेवलं, रथातून खाली उतरला आणि हात जोडून पायी भीष्मांच्या रोखाने त्यांनी जायला सुरुवात केली. अर्जुनाने युधिष्ठिराची ही कृती पाहून तोही रथातून खाली उतरला आणि अन्य पांडवांनी त्याचंच अनुसरण केलं. भगवान श्रीकृष्ण देखील त्यांच्या पाठोपाठ निघाले. त्या सर्वच भावांनी युधिष्ठिराला तुम्ही कुठे जात आहात असं विचारलं, पण युधिष्ठिर काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. भगवान श्रीकृष्ण बाकीच्या पांडवांना असं म्हणाले की हा आता भीष्म, द्रोण, कृप, शल्य या सगळ्या गुरुजनांची त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी म्हणून अनुज्ञा घेईल, त्यासाठी हा चाललेला आहे. आणि ते खरं ठरलं. युद्धाच्या रीती आणि नीतीनुसार युधिष्ठिर या प्रत्येकाजवळ गेला आणि प्रत्येकाजवळ जाऊन प्रणामपूर्वक त्यांच्याशी युद्ध करण्याची अनुज्ञा युधिष्ठिराने मागितली. त्या प्रत्येकाने धर्मज्ञ युधिष्ठिराच्या धर्माचरणाने प्रसन्न होऊन युद्धाची अनुज्ञा दिलीच. आणि त्याच्या बाजूनी युद्ध करणं सोडून अन्य काही सहाय्य हवं असेल तर सांग असं सांगितलं. जवळपास प्रत्येकाने या बाजूला युद्ध करताना आमचा नाईलाज आहे अशा अर्थाचे उद्गार देखील काढले. आणि या उलट अशी अनुज्ञा घेण्यासाठी तू जर आला नसतास तर तुला पराजयाचा शाप आम्ही दिला असता असंही सांगितलं. पितामह भीष्मांनी आणखी तुझी इच्छा काय आहे असं युधिष्ठिराला विचारलं. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की आपण तर कोणाकडूनही पराजित होणारे नाही. मी आपल्याला युद्धामध्ये कसा जिंकू शकेन ते सांगा. रणभूमीमध्ये युद्ध करत असताना मला कोणीही जिंकू शकत नाही. युधिष्ठिरांनी विचारलं, तर मग युद्धात शत्रूकडून आपण कसे मारले जाल. भीष्म म्हणाले की मला युद्धात जिंकू शकेल असा कोणी वीर सांप्रत दिसत नाही आणि माझा मृत्यूकाळ देखील जवळ आलेला नाही. या प्रश्नाच्या उत्तरासाठी तू परत माझ्याकडे ये. अशाच प्रकारची प्रश्नोत्तर द्रोणाचार्यांबरोबर देखील झाली. द्रोणाचार्यांनी सांगितलं की मी युद्धामध्ये शस्त्र खाली ठेवून अचेतन झाल्यासारखा जर झालो, हतबल होऊन अचेतन झाल्यासारखा झालो आणि प्रायोपवेशनाला जर बसलो, तर तशाच अवस्थेत कोणी श्रेष्ठ योद्धा मला मारू शकेल, अन्यथा मला मारणं अशक्य आहे. आणि युद्धभूमीवर आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी युद्ध करत असताना अशा प्रकारे शस्त्र खाली ठेवून अचेतन होण्यासारखी वेळ माझ्यावर कधीही येणार नाही. पण जर एखादा अप्रिय समाचार कोणा एका विश्वसनीय अशा पुरुषाकडून युद्धभूमीमध्ये जर मला मिळाला, तर मात्र मी शस्त्र खाली ठेवेन. ही सगळी प्रश्नोत्तर त्यांच्या पाठीशी उभे असणारे भगवान ऐकत होते. कृपाचार्य आणि शल्य यांच्याकडून युद्धासाठी अनुज्ञा आणि आशीर्वाद घेतले गेले. युधिष्ठिर आपल्या सर्व भावांच्या सह परत सैन्यामध्ये आला, पण तो सैन्यामध्ये येत असताना अजून एक घटना घडली. ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण कर्णाजवळ गेले. कर्ण युद्ध करणार नव्हता, पहिल्या दिवशी युद्ध सुरू होणार असल्यामुळं केवळ तिथं उपस्थित झालेला होता. भीष्मांनी कौरवांच्या बाजूला कोणकोण महारथी, अतिरथी आणि रथी आहेत याचा उल्लेख राजसभेत करताना कर्णाचा अवमान केलेला होता. कर्णाला केवळ रथी असं संबोधलेलं होतं आणि पितामह भीष्मांशी खूप जोराचा संघर्ष होऊन कर्णानी अशी प्रतिज्ञा केलेली होती की हे जिवंत असेपर्यंत मी युद्ध करण्याची काही आवश्यकता नाही, हे गेल्यानंतर मी माझा पराक्रम दाखवेन. भगवंत कर्णाजवळ गेले आणि पांडवांच्या हितासाठी म्हणून कर्णाला म्हणाले की मी असं ऐकलेलं आहे की भीष्मांशी द्वेष घेतल्यामुळे तू युद्ध करणार नाहीस. असं जर असेल तर भीष्म मारले जाईपर्यंत तो आमच्या पक्षात ये. भीष्म मारले जातील तेव्हा जर तुला योग्य वाटत असेल तर तू युद्धात परत दुर्योधनाच्या सहाय्याकरता जा. कर्णाने अपेक्षित उत्तर दिलं. कर्ण म्हणाला की तुला माहित आहे की मी दुर्योधनाचा हितैषी आहे, मी माझे प्राण दुर्योधनाला अर्पण करून बसलेलो आहे, मी दुर्योधनाचं अप्रिय मात्र युद्धात काही करणार नाही. अगदी युद्धभूमीवर देखील भगवंतांनी भेदनीतीचा अवलंब करून पाहिलाच. युधिष्ठिरांनी पूर्ववत कवच धारण केलं, आयुध घेतली, रथारूढ झाला. अन्य पांडवही आपापल्या रथावर जाऊन बसले आणि हे पाहून धृष्टद्युम्न अत्यंत प्रसन्न झाला. तो पांडवांचा सेनापती होता आणि द्रौपदीचा बंधू होता. सगळे राजे आणि सर्व योद्धे पांडवांच्या या अत्यंत समयोचित अशा अचानक घडलेल्या कृतीची सर्वत्र प्रशंसा करू लागले. हर्षभरीत होऊन सर्वांनी आपापले शंख फुंकले आणि त्याबरोबर असंख्य रणवाद्य वाजायला लागली. दोन्ही सैन्यामध्ये शंखनाद सिंहनाद उठला. दोन्ही सैन्य लढण्यासाठी म्हणून एकमेकांच्या पुढे आली आणि त्यांच्यामध्ये घनघोर अशा युद्धाला सुरुवात झाली. हे कौरव आणि पांडवांचं युद्ध 18 दिवस चाललं. यात पहिले 10 दिवस भीष्म कौरवांचे प्रधान सेनापती होते. भीष्मांनी प्रतिदिनी मी 10,000 योद्धे पांडवांचे मारेन आणि 1,000 रथी मी मारेन अशी प्रतिज्ञा केलेली होती. तसंच भीष्मांनी साधारण योद्ध्यांबरोबर सरळ पद्धतीने मी युद्ध करेन असंही सांगितलेलं होतं. त्यांच्याकडे अनेक दिव्य अस्त्र होती. दुसरीकडे युधिष्ठिरांनी अर्जुनाला आपल्या सामर्थ्याविषयी विचारलं तेव्हा अर्जुनानेही सांगितलं की भगवान श्रीकृष्णांच्या सहाय्याने युक्त असताना या एकमात्र रथाने मी देवांसह तिन्ही लोक, संपूर्ण चराचर प्राणी, भूत वर्तमान भविष्य यांना देखील नष्ट करू शकतो असा माझा विश्वास आहे. कारण प्रलयकाली सर्व भूतांचा संहार करते वेळी भगवान पशुपती ज्या अस्त्राचा वापर करतात ते महास्त्र माझ्याजवळ विद्यमान आहे. हे अस्त्र भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा या कोणाकडेही नाही असं सांगून अर्जुनाने देखील धर्मवचन उद्गारलं. अर्जुन म्हणाला, पण युद्धात लढणारे योद्धे साधारण असल्यामुळं साधारण योद्ध्यांना दिव्यास्त्रांनी मारणं कदापि उचित नाही, त्यामुळं मी कुठल्याही दिव्यास्त्राचा प्रयोग युद्धामध्ये करणार नाही. सरळतापूर्वक युद्ध होईल आणि त्या युद्धात मी शत्रूला जिंकेल. याचं तात्पर्य असं आहे की भीष्मांच्या बरोबरीने अस्त्र जाणणारा पांडवांच्या बाजूने केवळ एक अर्जुन होता. अर्जुनाचे संरक्षक आणि मार्गदर्शक स्वतः भगवान होते. भीष्म आणि द्रोण यांना मी अगोदरच मारलेला आहे, तू निमित्त मात्र हो, असं भगवान गीतोपदेशामध्ये अर्जुनाला म्हणालेले होते. आणि तुझ्या वचनाप्रमाणे मी युद्ध करीन असं अर्जुनही भगवंतांना म्हणालेला होता. असं असूनही युद्धकाली अर्जुनाला वारंवार प्रोत्साहित करणं आणि सूचना देणं या गोष्टी भगवंतांना करायला भाग पडल्याच. युद्धाच्या पहिल्या दिवशी आरंभालाच भीष्म आणि अर्जुन परस्परांच्या समोर आले. भीष्मांनी अर्जुनाला घायाळ केलं पण अर्जुन विचलित झाला नाही आणि अर्जुनाच्या पराक्रमाने भीष्म देखील कंपित झाले नाहीत. पहिल्या दिवशी भीष्मांनी फार मोठा संहार पांडवांच्या सेनेचा केला. भीष्म सर्वत्र संचार करत फिरत होते. अगदी दिवस संपण्याच्या बेताला भीष्मांनी खूप जोरदार आक्रमण केलं. अभिमन्यूंनी काही काळ त्यांना रोखून धरलं. विराट पुत्र श्वेताने फार मोठा पराक्रम केला. महाभारतकार असं म्हणतात की त्या ठिकाणी तेव्हा जर श्वेत नसता तर अशी शक्यता निर्माण झालेली होती की भीष्मांचा युद्धज्वर इतका मोठा वाढलेला होता की कदाचित एका दिवसात पांडव सेना भीष्मांनी संपवली देखील असती. पण भीष्मांनी श्वेताला ठार मारलं. भीष्म आणि अर्जुन यांच्यात काही काळ युद्ध झालं. भीष्मांनी अर्जुनाला सोडून पहिल्याच दिवशी द्रुपदावर देखील फार मोठा हल्ला केला. आणि पांडव पक्षीय रथींना निवडून त्यांची नावं घेऊन भीष्म एकेकांना ठार मारत होते. सूर्य अस्ताला गेला तेव्हा पांडवांनी युद्धक्षेत्रातून आपली सेना मागे घेतली. पहिल्या दिवशी भीष्मांनी केलेला सेनेचा संहार पाहून युधिष्ठिर अत्यंत चिंतित झाला, एक प्रकारे हादरला. आपल्या सर्व बंधूंना बरोबर घेऊन तो श्रीकृष्णांकडे गेला. आणि म्हणायला लागला की यम, इंद्र, वरुण, कुबेर यांनाही एक वेळ जिंकणं शक्य होईल पण या महातेजस्वी महाबली भीष्मांना युद्धामध्ये जिंकणं फार अशक्य दिसत आहे. पहिल्याच दिवशी युद्धानंतर धर्मराज वनात जाण्याची भाषा करू लागला. आणि आपली सेना ज्या प्रमाणात नष्ट भीष्मांकडून होते आहे ते पाहून युद्ध थांबवलेलं बरं असं म्हणायला लागला. युधिष्ठिराच्या वैतागाला अजून एक बाजू होती. ती बाजू म्हणजे त्याच्या असं लक्षात आलेलं होतं की अर्जुन भीष्मांशी मनापासून युद्ध करत नाहीये. तो भीष्मांशी लढताना उदासीन आहे असं युधिष्ठिराला वाटायला लागलं. युधिष्ठिर म्हणू लागला की एकटा भीमसेनच क्षत्रिय धर्माला उचित असं युद्ध करताना दिसला. पण जर अर्जुन मनापासून न लढेल तर कितीही दिवस लढलं तरी भीमसेनाकडून काही शत्रू पक्षाचा एकट्याने पराभव होणं शक्य नाही. आणि तुझा हा सखा अर्जुन सर्व प्रकारे युद्धासाठी योग्य असताना आणि त्याच्याजवळ दिव्य शस्त्र अस्त्र असताना भीष्म आणि द्रोण यांच्याद्वारा पराभूत होत असताना देखील तो आपल्या पराक्रमाची उपेक्षा करतो आहे, आमचीही उपेक्षा करतो आहे. त्याचं भीष्मांवरचं प्रेमच त्याच्या उदासीनतेला कारण आहे. युधिष्ठिर शेवटी म्हणाला की भीष्मांना शांत करणारा कोणी महारथी शोधून काढ, तुझ्या कृपेने पांडव आपल्या शत्रूंना मारून स्वराज्य प्राप्त करून बांधवांसह सुखी होतील, दुसरा उपाय दिसत नाही. तर पांडवांचा हर्ष वाढवत श्रीकृष्ण म्हणाले की तू शोक करू नकोस, तुझे शूरवीर बंधू सर्व लोकांमध्ये विख्यात असे धनुर्धर आहेत, मी तुझं प्रिय करणार आहे. हा महायशस्वी सात्यकीही आपल्या बाजूला आहे, विराट द्रुपद सर्व योद्धे एक प्रकारे तुझे भक्त आहेत. धृष्टद्युम्नांनी तुझ्या हिताकरताच प्रधान सेनापती पदाचा भार स्वीकारलेला आहे. शेवटी भविष्याची सूचना देत भगवान म्हणाले की या समस्त राजांच्या देखत शिखंडी भीष्मांचा वध करील. या वचनाने युधिष्ठिर सावरला. दुसऱ्या दिवशी सगळ्या तयारीनिशी भीष्म अग्रेसर झालेले होते, पण अर्जुनाने श्रीकृष्णाला आपला रथ भीष्मांच्या पुढे नेऊन ठेवायला सांगितलं. दोघांमध्ये फार मोठं युद्ध झालं. भीष्मांचा सगळा प्रतिकार मोडून काढून अर्जुनाने फार मोठा संहार कौरवांच्या सैन्याचा केला. हे पाहून दुर्योधन भीष्मांजवळ गेला आणि भीष्मांना उद्देशून त्याने खेदजनक उद्गार देखील काढले. भीष्मांच्या क्षात्र धर्माबद्दल त्यांनी शंका घेतली. पण दुसऱ्या दिवशी अर्जुनापुढं भीष्मांसह कोणाचंही विशेष काही चाललं नाही असा दुसऱ्या दिवसाचा अखेर झाला. भीष्मांनी द्रोणाचार्यांना म्हटलं की श्रीकृष्णासह हा बलवान वीर पांडुकुमार अर्जुन कौरव सेनेची दुर्दशा करतो आहे आणि तशी त्यांनी जशी करायला पाहिजे तशी करतो आहे. हा जिंकला जाईल असं वाटत नाही. सूर्यास्ताबरोबर दुसऱ्या दिवसाचं युद्ध संपलं. तिसऱ्या दिवशी उभय सेनापतींनी युद्धाची व्यूहाची एक विशिष्ट रचना करून युद्धाला प्रारंभ झाला. अर्जुनाने कौरवांच्या व्यूहाचं निवारण केलं. कौरव सेना पळायला लागली ते पाहून दुर्योधन भीष्मांकडे गेला आणि अत्यंत कठोर शब्दामध्ये ते पांडवांच्या प्रति मायाळू आहेत असा आरोप केला. भीष्म क्रुद्ध होऊन त्यांनी पांडव इंद्रालाही अजिंक्य असल्याचं दुर्योधनाला सांगितलं आणि ते म्हणायला लागले की माझ्या वृद्धाकडून जे काही शक्य असेल तितपत मी करीन. पण मग मात्र ते म्हणाले की मी आज एकटाच सर्वांच्या समक्ष सेना आणि बांधवांसहित पांडवांना निवारीन. आणि भीष्मांनी एक वेगळाच पराक्रम करायला सुरुवात केली. पांडवांची सेना सर्व भागात विखुरायला सुरुवात झाली. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या देखत पांडव सेना भयाने कापायला लागली. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भीष्मांचा वध करण्याच्या प्रतिज्ञेचं स्मरण करून दिलं अर्जुनाने आपला रथ भीष्मांच्या सन्मुख नेला, अर्जुनाने भीष्मांचं दोनदा धनुष्य तोडलं, त्याच्याबद्दल भीष्मांनी अर्जुनाची प्रशंसा केली आणि मग मात्र निकराचं युद्ध सुरू झालं। त्या ते युद्ध पाहून भगवान श्रीकृष्ण देखील कंपित झाल्यासारखे झाले। भीष्मांचा पराक्रम, पांडव सेनेची दुर्दशा पाहून श्रीकृष्ण विचार करायला लागले की ही विशाल सेना पळत सुटलेली आहे। अर्जुन तीक्ष्ण बाणांनी जरी प्रहार करत असला तरी भीष्मांविषयी त्याची एकूण गौरव बुद्धी काही जात नाही, त्यामुळे तो आपलं कर्तव्य पार पाडतो आहे असं भगवंतांनाही वाटेना। तेवढ्यात सात्यकी त्या ठिकाणी येऊन पोहोचला। भगवंत सात्यकीला उद्देशून म्हणाले की जे आपल्या सैन्यातले योद्धे पळून जात आहेत त्यांना पळून जाऊ देत, जे उभे आहेत त्यांना उभे राहू देत। तू पहा की या संग्रामामध्ये भीष्म द्रोण यांना मारून मी आताच रथातून खाली पाडतो। आज कौरव सेनेतील कोणीही रथी माझ्या हातून जिवंत सुटू शकणार नाही। मी आपलं भयंकर चक्र घेऊन महान व्रतधारी भीष्मांचे आज प्राण हरण करून टाकेन। मोठ्या प्रसन्नतापूर्वक अजात शत्रू राजा युधिष्ठिराला आजच मी राज्य संपादन करून देईन। आजच मी युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांना माझ्या पराक्रमाने प्रसन्न करून टाकेन। महाभारत काल कारासो म्हणतात की कालोस्मी लोकक्षय कृत प्रवृद्धः, अशा प्रकारचं भगवंतांचं क्रोधायमान असं रूप सर्वांनाच दिसायला लागलं। भगवान आपली प्रतिज्ञा मोडायला निघाले। एका भक्ताच्या रक्षणाकरता आणि त्याचं प्रिय करण्यासाठी दुसऱ्या एका श्रेष्ठ भक्ताला ठार मारण्यासाठी भगवंत उद्युक्त झाले। धर्म रक्षणार्थ जी त्यांची भूमिका होती ती भूमिका जागी झाली। त्यांनी रथामध्येच सुदर्शन चक्राचं स्मरण केलं मात्र आणि ते सुनाभ सूर्यप्रभ वज्रासारख्या प्रभावाचं असं चक्र त्यांच्या हातात सर्वांना दिसायला लागलं। ते चक्र हातात घेऊन भगवंतांनी रथातून खाली उडी टाकली। सिंह जसा हत्तीवर चालून यावा तसे ते भीष्मांच्या अंगावर धावले। भगवंतांच्या या रूपाचं महाभारतकार वर्णन करताना म्हणतात की तो उपेंद्र श्रीकृष्ण हातात चक्र घेऊन अत्यंत क्रुद्ध होऊन त्या सेनेमध्ये जेव्हा भीष्मांच्या अंगावर धावून गेला तेव्हा वाऱ्यांनी उडणारे त्याच्या पितांबराचे सोगे पाहून दिद्दिल्लतेने आवेष्टित मेघच आकाशात सुशोभित होत आहेत असं वाटायला लागलं। सुदर्शनधारी वासुदेव श्रीकृष्ण क्रुद्ध होऊन मोठी गर्जना करून येत आहेत आता कौरवांचा संहार होणार या कल्पनेने तिथं असणारे सगळे योद्धे स्तिमित होऊन जागेवरच उभे राहिले. जणू भगवान संपूर्ण जगाचा संहार करण्यासाठी उद्युक्त झालेले आहेत असं वाटायला लागलं. देवव्रत भीष्म आपल्या रथामध्ये विचलित न होता शांत उभे राहिले. त्यांनी आपलं धनुष्य आवरून धरलं. हात जोडले. आणि त्या अनंत पुरुषार्थशाली भगवान श्री कृष्णांना आवाहन करत ते म्हणाले की ये देव देवेश्वरा, जगन्निवासा, चक्रपाणी, माधवा, तुला नमस्कार असो. हे शरण्या, हे लोकनाथा, ये आज बलपूर्वक मला या माझ्या उत्तम रथातून युद्धभूमीमध्ये खाली पाड. हे श्री कृष्णा, आज तुझ्या हातून जर मी मारला जाईन तर इहलोकी आणि परलोकीही माझं कल्याण होईल. हे अंधक वृष्णी कुलनाथा, तुझ्या या आक्रमणाने तिन्ही लोकात माझा गौरवच वाढलेला आहे. भगवंत मात्र मोठ्या आवेशाने भीष्मांच्या दिशेने धावून जातच होते. अर्जुनाने ते पाहून रथातून खाली उडी घेतली. भगवान श्री कृष्णांचे दोन्ही बाहू आपल्या बलवान बाहूंनी घट्ट पकडले. भगवान अत्यंत क्रुद्ध झालेले होते. अर्जुनाला ओढत ते पुढे जात राहिले. तेव्हा मात्र अर्जुनाने श्रीहरींचे चरण घट्ट पकडून ठेवले. तरी देखील 10 पावलं ओढत अर्जुनाला ते पुढे घेऊन गेले. ते थांबले तेव्हा अर्जुन त्यांना प्रणाम करून म्हणाला की हे केशवा, क्रोध अवर, आपणच पांडवांचे परम आश्रय आहात. आता मात्र मी आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे कर्तव्याचं पालन करीन. माझ्या पुत्रांची आणि बंधूंची शपथ घेऊन सांगतो की तुझी आज्ञा मिळताच मी सगळ्या कौरवांचा अंत करेन. भगवंत प्रसन्न झाले. अर्जुनाचं प्रिय करण्यासाठी ते परत रथावर आले. घोड्यांचे वाघदोर त्यांनी हातात घेतले. आपल्या हातातला पांचजन्य शंख त्यांनी फुंकला. त्यांच्या ध्वनीनी दश दिशा निनादित झाल्या. आणि त्यांना वचन दिल्याप्रमाणे उर्वरित भागात अर्जुनाने आपला पराक्रम प्रगट केला. भीष्म, द्रोणासह कोणीही महारथी अर्जुनापुढे टिकाव धरू शकत नव्हता. 9व्या दिवशी परत अशीच घटना घडली. आठव्या दिवसाचं युद्ध संपल्यावर कर्णाशी सल्लामसलत करून रात्री दुर्योधन भीष्मांच्या तंबूमध्ये गेला आणि त्यांना अतिशय कठोरतेने बोलायला लागला. तुम्ही पांडवांच्या प्रती दयाभाव आणि माझ्याविषयी द्वेषभाव दाखवत आहात. तुम्ही जर पांडवांचं रक्षण करत असाल तर युद्धातून बाजूला व्हा. कर्णाला युद्धाची आज्ञा द्या. त्यावर भीष्मांनी खेद व्यक्त केला. त्यांनी सांगितलं की अर्जुन महापराक्रमी आहे, तो अजेय आहे. आणि सगळे उद्वेग आवरून ते दुर्योधनाला म्हणाले, मी केवळ शिखंडीला सोडून अन्य सर्वांना उद्या युद्धामध्ये ठार मारेन. एकतर त्यांच्या हातून मारला जाऊन मी यमसदनाला जाईन, अथवा समरांगणामध्ये त्यांना मारून मी तुला हर्ष प्रदान करेन. पण भीष्मांच्या सांगण्याचा एकूण रोख असा होता की मी बाजूला जाण्याच्या ऐवजी उभय पक्षी तुला हर्षच होईल. तुला कर्णाला जर युद्धात उतरवायचं असेल तर उद्याचा दिवस तू पहा. भीष्मांच्या या प्रतिज्ञेमुळं 9व्या दिवसाचं युद्ध फार भयानक आणि संहारक असं झालं. युद्धाच्या अगदी शेवटी शेवटी श्रीकृष्णांनी अर्जुनाचा त्या दिवसाच्या शेवटी अर्जुनाचा रथ भीष्मांच्या समोर आणून उभा केला आणि अर्जुनाला त्याच्या प्रतिज्ञेचं स्मरण करून दिलं आणि ती आज पूर्ण कर असं सांगितलं. तेव्हा अर्जुन मी यांना कसं मारू असं सुरुवातीला म्हणायला लागला, पण लगेच सावरला की आज मी तुझ्या आज्ञेचं पालन करेन. भीष्म आणि अर्जुन यांच्यात खूप घोर संग्राम झाला. श्रीकृष्णांनी देखील सारथ्य कर्मातलं आपलं सगळं कौशल्य पणाला लावलं. भीष्मांचे अनेक बाण श्रीकृष्ण ज्या तऱ्हेने रथ हाकत होते त्या तऱ्हेने वायाच जात होते. तरी भगवंतांनी पाहिलं की अर्जुन भीष्मांच्या आदरापोटी मनापासून युद्ध करत नाहीच आहे. आणि भीष्म तर पांडव सेना आटवू लागलेले होते. तेव्हा अचानक भगवंतांनी हातात केवळ चाबूक घेऊन रथातून खाली उडी टाकली आणि वारंवार सिंह गर्जना करत आणि चाबूक उगारून ते भीष्मांच्या अंगावर धावून गेले. एवढा महापराक्रम करणारे भीष्म मात्र आधीच्या प्रसंगाप्रमाणेच भगवंत धावून येत असताना अविचल धनुष्य आवरून हात जोडून उभे राहिले आणि पूर्वीप्रमाणेच श्रीकृष्णाला संबोधून म्हणाले की एही एही पुंडरीकाक्ष देव देव नमोस्तुते. हे पुंडरीकाक्षा कमल नयन परमात्म्या ये, हे देवा तुला नमस्कार असो. परत तसाच प्रसंग घडला. अर्जुनाने भगवंतांच्या चरणाला मिठी घालून त्यांना थांबवलं. भगवंतांचे नेत्र क्रोधाने लाल बुंद झालेले होते. क्रोधामुळे त्यांचा श्वास खूप वाढलेला होता. दीर्घ श्वास सोडत भीष्मांकडे मोठ्या रागाने भगवंत पाहत होते. तेव्हा अर्जुन त्यांना म्हणाला की आपली प्रतिज्ञा मिथ्या करू नकोस. तू पूर्वी म्हणालेला होतास की मी युद्ध करणार नाही त्याचं स्मरण ठेव, नाहीतर तुला लोक मिथ्यावादी म्हणतील. हा सगळा भार माझ्यावर आहे. माझ्याजवळ असणाऱ्या अस्त्र शस्त्र सत्य सुकृत सगळ्याची शपथ घेऊन सांगतो की मी पितामह भीष्मांचा वध करीन. त्या युद्धाच्या रात्री युधिष्ठिरादी सगळे पांडव आणि भगवंत यांच्यात काही हितगुज मंत्रणा झाली. युधिष्ठिर परत परत वनात जाण्याची भाषा बोलायला लागला. भीष्मांच्या समोर आपलं काही चालत नाही असं युधिष्ठिराच्या लक्षात आलेलं होतं. श्री कृष्ण म्हणाले की तुझे बंधू पराक्रमी आहेत, पण तुझी आज्ञा असेल तर उद्या मीच परत भीष्मांशी युद्ध करेन आणि भीष्मांना मारेन. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की तू युद्ध केल्याशिवायच आम्हाला सहाय्य कर. तेव्हा श्री कृष्ण म्हणाले की भीष्म म्हणालेले होते की मी युद्ध दुर्योधनासाठी करेन, पण तुझ्या हिताचा सल्ला देईन, तर आपण परत भीष्मांकडे जाऊ, त्यांनाच त्यांच्या वधाचा उपाय विचारू. आम्हाला सत्य आणि हितकर जे असेल ते त्यांनी सांगावं अशी त्यांना प्रार्थना करू. श्री कृष्ण म्हणाले की त्यांच्याकडे आपण अवश्य जाऊ, विशेष करून तू विचारल्यावर ते सत्य सांगतील. सर्व पांडव आणि श्री कृष्ण पितामह भीष्मांकडे गेले. भीष्मांनी मोठ्या प्रसन्नतेने प्रत्येकाचं नाव घेतलं, त्याला जवळ बोलून घेतलं, त्याचं स्वागत केलं आणि म्हणाले की तुमचं माझ्याकडे काय काम आहे, कितीही दुष्कर काम असेल तरी मला सांगा, मी ते करेन. असं वारंवार म्हटल्यानंतर युधिष्ठिर दीनभावाने भीष्मांना म्हणायला लागला की आमचा विजय युद्धात होणार कसा, आम्ही कशा प्रकारे राज्य प्राप्त करू, आपल्या वधाचा उपाय आता आपणच आम्हाला सांगा. त्याच्यावर भीष्म म्हणाले की युद्धात मी अजयच आहे, पण शेवटी मात्र त्यांनी आपल्या स्वतःच्या वधाचा सरळ उपाय त्यांना सांगून टाकला. ते म्हणाले की द्रुपदाचा पुत्र महारथी शिखंडी अत्यंत शौर्य संपन्न आहे, पण पूर्वी तो स्त्री होता. मी त्याच्यावर कोणत्याही प्रकारे प्रहार करणार नाही. तुम्हाला आठवत असेल की अगदी पूर्वी मी एक गोष्ट सांगितलेली होती की अंबिका आणि अंबालिका या तीन राजकन्यांचं भीष्मांनी हरण केलेलं होतं. त्याच्यातली ही जी अंबा होती, भीष्मांनी तर स्वतः करता स्वयंवरातून त्यांना आणलेलं नव्हतं. सत्यसेन आणि विचित्र वीर्य यांच्याकरता या तीन राजकन्या त्यांनी पळवून आणलेल्या होत्या, पण अंबेनी मात्र अन्य कोणाशी लग्न करायला नकार दिला. ती म्हणाली की मला भीष्मांनी पळवून आणलेलं आहे, मी भीष्मांशी लग्न करेन. तर भीष्मांना मात्र लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेतल्यामुळं अंबेशी लग्न करणं अशक्य होतं. अंबा तिच्या प्रियकराकडे गेली तर त्यांनी तिला झिडकारलं, तेव्हा ती परत कुरूंच्या दरबारात येऊन सांगायला लागली की या भीष्मांमुळे माझं सगळं जीवन उद्ध्वस्त झालं, मी याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही, मी यांना मारल्याशिवाय राहणार नाही. आणि ती अंबा नंतर दोन जन्म घेत शिखंडी च्या रूपाने द्रुपदाच्या पोटी पुरुष जन्माला आलेली होती. आणि भीष्मांची तशी प्रतिज्ञा होती की स्त्री पुरुष अथवा स्त्री अथवा स्त्री नाव धारण केलेल्या पूर्वी स्त्री असलेल्या अशा कोणाशीही मी युद्ध करणार नाही, त्याच्यावर मी शस्त्र उगारणार नाही. भीष्म असं म्हणाले की शूर वीर अर्जुनानी शिखंडीला पुढे करावं, तीक्ष्ण बाणांनी माझ्यावर स्वतः आक्रमण करावं, मला मारून पाडावं, तुमचा या प्रकाराने विजय होऊ शकतो. श्रीकृष्णासहित पांडवांनी भीष्मांना प्रणाम केला, आपल्या शिबिरात ते परत आले. या 10व्या दिवसाचं युद्ध भीष्माच्या वधाचं लक्ष ठेवून निकराने घडलं. शिखंडीला पुढं करून पांडव सैन्य रणक्षेत्राकडे निघालं. शिखंडीला पुढं करून अर्जुनांनी भीष्मांवर आक्रमण केलं. तशाही परिस्थितीत भीष्मांनी नाना प्रकारच्या अस्त्राशस्त्रांनी निकराचा प्रतिहल्ला चढवला आणि शिखंडी आहे ती दिशा सोडून सर्व बाजूंनी मोठा संहार केला. शिखंडीनी एका बाजूनी क्रुद्ध होऊन भीष्मांवर देखील बाणांचा अक्षरशः वर्षाव केला. भीष्मांनी शिखंडीचा केवळ प्रतिकार केला नाही, अर्जुन शिखंडीला प्रोत्साहन देत होता, पण भगवंत अर्जुनाला म्हणाले की शिखंडीच्या बाणाने भीष्म मरणारे नाहीत, तुलाच बाण सोडायला लागतील. भीष्मांना देखील एकूण जीवनाचा उबक आलेला होता आणि ते आता आपल्या वधाची इच्छा करू लागलेले होते. आपल्या जवळ लढणाऱ्या युधिष्ठिराला हाक मारून ते म्हणाले की मी आता या देहाला उबकलेलो आहे, तू जर माझं प्रिय करू इच्छित असशील तर अर्जुनाला पांचालांना सगळ्या सृजनांना पुढं करून माझ्या वधाचा प्रयत्न कर, शिखंडीला असाच समोर ठेव. भीष्मांचं हे वचन ऐकून युधिष्ठिरांनी आपल्या सगळ्या सेनेला सर्व बाजूंनी भीष्मांवर आक्रमण करण्याची आज्ञा केली. शिखंडीला आणि अर्जुनाला पुढं करून नव्या जोमानी भीष्मांवर सगळं सैन्य चालून गेलं. तशाही परिस्थितीमध्ये भीष्मांनी आपले बाण सोडून अर्जुनाला मूर्छित केलं. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सावध करून म्हटलं की तुझ्या बाणांचा आघातच भीष्मांवर व्हायला पाहिजे. भीष्म आणि अर्जुन यांच्यात अखेरचा संग्राम शेवटी झाला. शिखंडी समोर होता तेव्हा भीष्म लढत नव्हते. शिखंडी बाजूला गेल्यानंतर किंवा अवसर मिळाल्यानंतर अर्जुनावर फार प्रखर प्रहार भीष्मांचे होत होते. शेवटी भीष्मांनी असा विचार केला की भगवान श्रीकृष्ण पांडवांचं जर रक्षण करत नसते तर एका वेळेला मी या सर्वांना मारू शकत होतो. भगवंत तर त्रैलोक्यालाही अजिंक्य आहेत आणि दुसरं म्हणजे माझ्यासमोर शिखंडी आहे. आता मी पांडवांशी युद्ध करणार नाही. एकतर हे पांडूचे पुत्र आहेत, माझ्या पहिल्या प्रतिज्ञेप्रमाणे ते अवध्य आहेत माझ्याकडून. भीष्मांचा असा मनोमन निश्चय झाला की आता आपल्याला स्वेच्छेने मरण पत्करलं पाहिजे. दरम्यान अर्जुनाच्या बाणांनी भीष्मांचं कवच भेदून त्यांचं शरीर विदीर्ण करायला सुरुवात केलेली होती. भीष्मांनी युद्धाचा विचार सोडून दिलेला होता. अतिशय घायाळ झाल्यावर भीष्म दुःशासनाला म्हणाले की असंख्य बाणांनी मला घायाळ केलेलं आहे. हे व्यथा उत्पन्न करणारे या बाणांमधले जे बाण आहेत ते मात्र अर्जुनाचे आहेत, शिखंडीचे नाहीत. महाभारतकार म्हणतात की भीष्मांच्या शरीरात बोटभर देखील जागा उरली नव्हती की जिथं बाण लागला नव्हता. दिवस थोडा राहिलेला असताना सर्वांच्या देखत पूर्व दिशेला मस्तक करून भीष्म पितामह रथातून खाली पडले. भीष्मांच्या शरीरात सगळीकडे बाण रुतलेले होते. असं असल्यामुळं खाली पडूनही त्यांच्या शरीराला धरतीचा स्पर्श झाला नव्हता. भीष्मांचं हे जे पतन घडलं, सगळीकडे हाहाकार उडाला, पांडव सेनेने विजयाचे शंख वाजवले, पण सर्वांनीच आपापली शस्त्र खाली ठेवली. सगळ्या दोन्ही सैन्यांमध्ये एक प्रकारे चिंता निर्माण झाली. कौरव पांडव अन्य राजे आपली शस्त्र खाली ठेवून आणि आपल्या अंगावरची चिलखत कवच काढून भीष्मांच्या जवळ आले. त्यांना प्रणाम करून सर्वजण त्यांच्या भोवती उभे राहिले. भीष्म शरपंजरी पडलेले होते. त्यांचं मस्तक मात्र अधांतरी अवघडत असं त्यांना सावरून धरायला लागत होत. भोवती असलेल्या कौरव पांडव आपल्या सगळ्या नातवांना भीष्मांनी शरशय्येला अनुरूप अशी उशी मला द्यावी असं सांगितलं. दुर्योधनांनी मऊ लोड आणले, पण पितामहांनी ते लोड घ्यायला नकार दिला आणि त्यांनी अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुनांनी आपल्या खांद्यावरचं धनुष्य काढलं. दोन बाण धनुष्याला जोडून पितामहांच्या मस्तकावर ते बाण मारले. मस्तक छेदून ते बाण जमिनीला जाऊन टेकले. मस्तक सरळ झालं. शिबिरामध्ये रात्री भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला अभिनंदन करून म्हणायला लागले की तुम्ही सर्वजण जिवंत आहात, भीष्म शरपंजरी पडले, तुमचं भाग्य आहे. हे भीष्म देवांनाही अजिंक्य होते. त्यावर युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना म्हणाले की आपण आमचे आश्रयस्थान आहात, आपल्या कृपाप्रसादाने विजय मिळत असतो, आपला रोष होतो त्याला पराजय स्वीकारावा लागतो अशी माझी धारणा आहे. अशा प्रकारे पहिल्या 10 दिवसाच्या युद्धामध्ये भीष्मांचं पतन झालं. भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना सर्व युद्धामध्ये देखील अनेक प्रकारांनी युक्ती प्रयुक्तीने कधी आपल्या स्वतःच्या बोलण्याने सल्ला देऊन अथवा वेळ प्रसंगी आपली प्रतिज्ञा देखील मोडून मदत करण्याचं ठरवलेलं होतं. पांडव जे जिंकले या युद्धामध्ये ते भगवंतांच्या कौशल्याचा परिणाम म्हणून जिंकले असं दिसतं. भीष्मांच्या पतनानंतर आचार्य द्रोण कौरवांचे प्रधान सेनापती झाले. द्रोणाचार्यांनी 5 दिवस युद्ध केलं, पण या 5 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी पांडवांवर फार मोठी संकट आली. भगवान श्रीकृष्णांनीच या संकटातून पांडवांना सोडवलं. युद्धाच्या प्रारंभी सर्वसंमतीने भीष्मांनी धर्मयुद्ध म्हणून जे युद्धविषयक नियम केलेले होते ते या 5 दिवसात कौरव पक्षाकडून पाळले गेले नाहीत. अधर्म अन्यायांचा प्रादुर्भाव द्रोणाचार्य सेनापती असताना झाला. अभिमन्यूचा वध हा या अन्यायाच्या परंपरेचा कळस ठरला. या संबंधीची जी गोष्ट हकीकत आहे आणि त्या अभिमन्यूच्या वधानंतर जयद्रथ वध जो दुसऱ्या दिवशी झाला त्या दिवसासारखं युद्ध सबंध 18 दिवसात झालं नाही असं महाभारतकार म्हणतात, ती आणि त्याच्या पुढची सगळी हकीकत आपण यथाकाल पाहणार आहोत. आता आपण एक भजन विलास दादा सांगतील ते ऐकूया. ते भजन झाल्यानंतर 1-2 मिनिटं आपण डोळे मिटून शांत बसूया आणि मग आपला हा कार्यक्रम संपेल.
श्री निवासा श्री व्यंकटेशा श्री निवासा श्री व्यंकटेशा बालाजी गोविंद साईशा नाजी गोविंद साईशा बालाजी गोविंद साईशा श्रीनिवासा श्री व्यंकटेशा श्रीनिवासा श्री व्यंकटेशा परम दयाला तिरुमलवासा परम दयाला तिरुमलवासा पद्मालक्ष्मी वल्लभ ईशा पद्मालक्ष्मी वल्लभ ईशा पुंडरीकाक्षा पाप विनाशा पुंडरीकाक्षा पाप विनाशा श्रीनिवासा श्री व्यंकटेशा बालाजी गोविंद साईशा श्रीनिवासा श्री व्यंकटेशा परम दयाला तिरुमलवासा पद्मालक्ष्मी वल्लभ ईशा पुंडरीकाक्षा पाप विनाशा पुंडरीकाक्षा पाप विनाशा श्रीनिवासा श्री व्यंकटेशा
माला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।